ऐक सोरुल्या गोष्ट सांगते आई आणि वडिलांची, आठवणींची छोटीच पुंजी आता आपुल्या वाट्याची। माय तुझी ती सुरेख सुंदर सालस निर्मळ गुणांची, वडिलांची हसरीशी मूर्ती कानस दुर्मिळ गुणांची। निज बाळावर वृष्टी करीती परोपरीने प्रेमाची, अशी माणसे विरळी असती लाडकीच ती देवाची। ओटीत माझ्या घालून मोती घाई डोळे मिटण्याची, सुकली फांदी छाया करीते थट्टा सारी नियतीची, थट्टा सारी नियतीची।